पौलाचे रोमकरास पत्र अध्याय एक। पवित्र जन होण्याकरिता पाचारण्यात आलेले रोम येथील देवाचे प्रियजन, या सर्वास प्रेषित होण्याकरिता बोलाविण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला येशू ख्रिस्ताचा दास पौल याचकडून आपल्या पुत्राविषयीची ती सुवार्ता देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेशांच्याद्वारे पूर्वी कळवली होती। देहदृष्ट्या दावीद वंशाचा मेलेल्यांच्या उठण्यावरून पवित्रता संपन्न आत्म्याच्या योगे पराक्रमाने देवाचा पुत्र ठरलेला असा आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपणाही मिळाली, अशासाठी की त्याच्या नामाकरिता सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाधीन व्हावे। त्यांच्यापैकी येशू ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित झालेले असे तुम्हीही आहात, त्या तुम्हास आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून कृपा व शांती असो। तुमचा विश्वास सर्व जगात प्रसिद्ध होत आहे, म्हणून प्रथम तुम्हा सर्वांमुळे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे उपकार स्मरण करीतो। तुमची आठवण मी अखंड कशी करीतो, म्हणजे मी आपल्या प्रार्थना प्रसंगी कशी सर्वदा विनंती करीत असतो की कसेही करून आता तरी मला देवाच्या इच्छेने तुम्हाकडे येण्याचा लाभ व्हावा। याविषयी ज्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेत करीतो तो माझा साक्षी आहे। तुमची स्थिरता होण्याकरिता मी तुम्हास काही आत्मिक कृपादान द्यावे म्हणून तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे, म्हणजे तुमच्या व माझ्याही विश्वासाने आपण उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला मजविषयी समाधान प्राप्त व्हावे। बंधुजन हो, जशी इतर विदेशी लोकात मला फलप्राप्ती झाली तशी तुम्हातही व्हावी म्हणून मी पुष्कळदा तुम्हाकडे येण्याचा पेत केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले, याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही। हेल्लेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी या दोहोंचाही मी ऋणी आहे। याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हासही सुवार्ता सांगण्याची माझ्या ठाई उत्सुकता आहे। मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्त्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे, प्रथम यहुद्यास आणि मग हेलेन्यास, कारण तिच्यात देवाचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते असा शास्त्रलेख आहे।
नीतिमान विश्वासाने वाचेल।
जी मनुष्य आणि तिने सत्य दाबून ठेवितात त्यांच्या अधर्मावर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो। देवाविषयीचे जे ज्ञान होत असते ते त्याच्या मनास व्यक्त केलेले आहे, कारण देवाने ते त्यास व्यक्त केले आहे। त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्माणलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत, यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे, कारण देवाला ओळखत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानिले नाही, तर ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले। आपण ज्ञानी आहो असे म्हणवित असता ते मूर्ख झाले आणि त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तीशी मोबदला केला। यास्तव ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यास अमंगळपणाच्या स्वाधीन केले, यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अवमान झाला। त्यांनी देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थांची भक्ती व सेवा केली। तो उत्पन्न करता युगानुयुग धन्यवादित आहे, आमेन। यामुळे देवाने त्यास निंद्य मनोभावनांच्या स्वाधीन केले, त्यांच्यातल्या स्त्रियांनी स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार धरिला, तसेच पुरुषांनीही स्त्रियांबरोबरचा स्वाभाविक व्यवहार सोडून परस्परे काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांच्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ त्यांनी आपल्या ठाई भोगिले। ज्या अर्थी देवाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यास अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केले। सर्व अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले होते. हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण असे होते. ते सहाड, निंदक, देवद्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, आत्मश्लाघी, कुकर्म कल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे असे आचरण करीतात ते मरणास योग्य आहेत असा देवाचा नियम त्यास ठाऊक असताही ते स्वतः ती कर्मे करीतात. इतकेच केवळ नव्हे तर तसे आचरण करणाऱ्यास त्यांची संमतीही आहे.